रोमकरास पत्र अध्याय 11। तर मग मी म्हणतो, देवाने आपल्या लोकांना सोडून दिले आहे काय? खात्रीने नाही, कारण मीही इस्रायली आहे, अब्रामापासूनचा बन्यामिन वंशातला। देवाला ज्याचे पूर्वज्ञान होते त्या इस्रायली लोकांना त्याने सोडून दिले नाही। एलियासंबंधी पवित्र शास्त्र काय म्हणते ते तुम्हाला ठाऊक नाही काय? तो देवाजवळ इस्रायल लोकांविरुद्ध अशी विनंती करतो की,
हे प्रभू, त्यांनी तुझ्या भविष्यवाद्यांना ठार मारले आहे, त्यांनी तुझ्या वेद्या पाडून टाकले आहे, तुझ्या संदेशापैकी मीच एकटा राहिलो आहे आणि ते माझाही जीव घ्यावयास पाहता।
परंतु त्याला देवाचे काय उत्तर मिळाले? देव म्हणतो,
ज्यांनी बालापुढे गुडघे टेकले नाहीत अशी 7,000 माणसे मी आपणासाठी राखून ठेवली आहेत।
त्याचप्रमाणे हल्ली देवाच्या कृपेच्या निवडीप्रमाणे काही शिल्लक राहिले आहेत, आणि जर तो देवाच्या कृपेचा परिणाम असेल तर तो लोकांच्या कर्माचा नाही, तर देवाची कृपा ही कृपाच राहत नाही। तर मग काय, इस्रायल लोक जे मिळवण्याचा प्रयत्न करीत होते ते त्यांना मिळाले नाही, परंतु जे निवडलेले त्यांना मिळाले आणि बाकीचे कठीण झाले। पवित्र शास्त्रात लिहिल्याप्रमाणे,
देवाने त्यांना बधीरपणाचा आत्मा, पाहू न शकणारे डोळे, ऐकू न शकणारे कान दिले, आणि आजपर्यंत हे असे चालूच आहे।
दावीद म्हणतो,
त्यांचे मेज त्या सापळा आणि फास हो, त्यांचे पतन हो, आणि त्यांना अपराधाबद्दल शिक्षा व प्रायश्चित्त मिळो, दिसू नये म्हणून त्यांचे डोळे अंधकारमय होत, आणि त्यांच्या कष्टाच्या ओझ्याखाली तू सर्व काळ त्यांच्या पाठी वाकीव।
म्हणून मी असे म्हणतो, यहुद्यांचा नाश व्हावा म्हणून ते अडखळले नाहीत काय? खात्रीने नाही, त्यांच्या चुकीमुळे विदेशी लोकांना तारण प्राप्त व्हावे आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये ईर्ष्या उत्पन्न व्हावी म्हणून असे झाले। परंतु त्यांनी केलेल्या चुकीचा अर्थ जगास विपुलता आणि आमचा बोध उपदेशन ऐकल्याने त्यांच्या संख्येत झालेला रास, याचा अर्थ यहुदी तरास विपुलता, तर आमचा बोध स्वीकारल्याने त्यांचा समावेश झाल्यास कितीतरी अधिक विपुलता येईल। तर तुम्ही जे यहुदी नाही त्यांना मी निश्चितपणे सांगतो, कारण मी यहुदी तरांसाठी प्रेषित आहे, मी माझ्या सेवेला मान देतो या आशेने की माझ्या आडा मासातल्यांना ईर्ष्यावान करून त्यांच्यातील काही जणांचे तारण करावे। जर देवाने त्यांच्या केलेल्या अवेराचा परिणाम जगासाठी समेट झाला तर देवाकडून स्वीकार, याचा अर्थ मिळेल्यातून जिवंत होणे नाही का? जर प्रथम भाग पवित्र आहे तर संपूर्ण पिठाचा गोळा पवित्र आहे, जर झाडाचे मूळ पवित्र आहे तर फांद्या सुद्धा पवित्र आहेत, परंतु काही डहाळ्या तोडून टाकण्यात आल्या आणि तुम्ही रानटी जैतून असता कलम करून लावले गेलात व जैतुनाच्या पौष्टिक मुळांचे भागीदार झालात, तर तुम्ही त्या तोडलेल्या फांद्याहून मोठे आहात अशी बढाई मारू नका। लक्षात ठेवा, तुम्ही मुळाला आधार देत नाही तर मूळ तुमचे पोषण करते। आता तुम्ही म्हणाल, होय, आमचे कलम व्हावे यासाठीच फांद्या तोडल्या होत्या, त्या त्यांच्या अविश्वासामुळे तोडून टाकण्यात आल्या, हे खरे आहे, परंतु तुम्ही तुमच्या विश्वासामुळे स्थिर आहात, यास्तव अभिमान बाळगू नका तर भीती बाळगा, कारण देवाने जर मूळ फांद्याही राखल्या नाही तर तो तुम्हालाही राखणार नाही। अशा प्रकारे तुम्ही देवाचा दयाळूपणा आणि कठोरताही पहा। जे पतन पावले आहेत त्यांच्याविषयी कठोरता, परंतु देवाचा तुमच्याविषयीचा दयाळूपणा, जर तुम्ही त्याच्या दयेत राहिला नाही तर तुम्हाला झाडापासून छाटून टाकले जाईल। आणि इस्रायल त्याच्या अविश्वासात राहिले नाही तर तेही कलम पुन्हा लावण्यात येईल, कारण देव त्यांना कलम म्हणून लावण्यास समर्थ आहे। म्हणून तुम्ही जे निसर्गत आहात, रानटी जैतुनांची फांदी म्हणून तोडले गेलात आणि निसर्गक्रम सोडून मशागत केलेल्या जैतुनाच्या झाडास कलम असे लावले गेलात, तर किती सहजपणे मशागत केलेल्या जैतुनाच्या फांद्या त्या मूळच्या झाडात कलम केल्या जातील। परंतु बंधूंनो, तुम्ही आपल्या शहाणपणावर अवलंबून या रहस्याविषयी अजाण असावे असे मला वाटत नाही। इस्रायली लोकात अंशतः कठीणपणा आला आहे आणि तो देवाच्या कुटुंबात विदेशी लोकांचा भरणा पूर्ण होईपर्यंत राहणार आहे आणि नंतर इस्रायलाचे राष्ट्र म्हणून तारण होईल असे लिहिले आहे।
मुक्त करणारा सियोनातून येईल, तो याकोबाच्या घराण्यातून त्यांची सर्व भक्ती दूर करेल. जेव्हा मी त्यांच्या पातकांची क्षमा करीन तेव्हा त्यांच्याशी मी हा करार करीन.
जेथपर्यंत स्वार्थेचा संबंध आहे ते तुमच्यामुळे शत्रू आहेत, परंतु देवाच्या निवडीमुळे त्याने पूर्वजांना दिलेल्या वचनाप्रमाणे देव त्यांच्यावर प्रेम करतो. कारण देवाने ज्यांना बोलाविले आहे आणि तो जे देतो त्याच्याविषयी कधीही आपले मत बदलत नाही. कारण जसे तुम्ही पूर्वी देवाची आज्ञा पाळत नव्हता, परंतु आता तुम्हाला त्यांच्या आज्ञाभंगामुळे देवाची दया मिळाली आहे, त्याचप्रमाणे तेही आता आज्ञा मोडणारे झाले आहेत, यासाठी की त्यांना आता देवाची कृपा मिळावी. कारण देवाने सर्व लोकांना आज्ञाभंगाच्या तुरुंगात कोंडले आहे, यासाठी की त्याने त्यांच्यावर दया करावी. देवाच्या बुद्धीची आणि ज्ञानाची संपत्ती किती अगाध आहे, त्याच्या निर्णय आणि त्याच्या मार्गाचा माग काढणे कठीण आहे. पवित्र शास्त्र सांगते,
प्रभूचे मन कोणाला माहित आहे किंवा त्याचा सल्लागार कोण असेल. प्रथम कोणी काही त्याला दिले का यासाठी की त्याची परतफेड देवाने करावी.
कारण सर्व गोष्टी त्याने निर्माण केल्या आणि त्याच्याद्वारे अस्तित्वात आहेत, त्याला युगानुयुग गौरव असो. आमेन.